आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरिकांना जलद न्याय देण्यासाठी देशात 1 जुलैपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार. पुणे अपघात प्रकरणी बालन्याय मंडळाच्या निर्णयात चुका असल्याचा चौकशी समितीचा अहवाल. राज्यात उद्यापासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत. मिफ चित्रपट महोत्सवात माहितीपट बझारसह भरगच्च कार्यक्रम. आणि 22 जून नंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. नागरिकांना जलद, वेळेवर आणि त्रुटीमुक्त न्याय देण्यासाठी देशात येत्या 1 जुलैपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. देशातील परिस्थिती आणि बदलणाऱ्या कालानुरूप कायद्यांमध्ये ही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी काल कोलकाता इथं व्यक्त केलं. फौजदारी न्यायव्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतीशील मार्ग या विषयावर आयोजित परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. भारतातील सद्यस्थितीतील अनेक कायदे ब्रिटिशकालीन असून ते बदलण्याची मागणी अनेक स्तरातून केली जात होती. त्यानुसार आता भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे 3 नवीन कायदे येत्या 1 जुलैपासून लागू होतील असं मेघवाल यांनी सांगितलं. हे कायदे केंद्र सरकार कोणत्याही सल्ल्याशिवाय घाईघाईनं लागू करत आहे, हा आरोप मेघवाल यांनी यावेळी फेटाळून लावला. गेल्या 4 वर्षांमध्ये सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, कायदेपालक संस्था आणि कायद्याशी संबंधित सर्व व्यक्ती तसंच नागरिकांचा सल्ला यासंदर्भात घेण्यात आल्याची माहितीही मेघवाल यांनी दिली. पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बालन्याय मंडळानं अनेक चुका केल्या असल्याचा ठपका 5 सदस्यांच्या समितीनं ठेवला आहे. मंडळाच्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या या समितीनं तयार केलेल्या 100 पानी अहवालात बालन्याय मंडळाद्वारे अनेक चुका झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यामधील वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन संस्थेला भेट दिली आणि 1967 पासून सहकार क्षेत्रात कार्यरत या संस्थेची भूमिका समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मोहोळ यांनी संस्थेमध्ये चालवल्या जाणाऱ्या सर्व केंद्रांचा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि संस्थेनं केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. संस्थेच्या संचालिका डॉ हेमा यादव यांनी संस्थेनं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना संस्थेतील 7 केंद्रांचं कामकाज तसंच सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर संस्थेनं राबवलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची राज्य शासनाची योजना असून याबाबतचा शासन आदेश लवकरच जारी करण्यात येईल असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात व्यक्त केला. पुण्यातील श्री शुक्ल यजुशाखीय माध्यमदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन करताना पाटील बोलत होते. पुणे शहरात अनेक संस्था आणि संघटना वर्षानुवर्ष समाजसेवेचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं करत आहेत. अशा सर्व संस्थांचा विकास झाला पाहिजे अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यात उद्यापासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनानं विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% सवलत दिली आहे. शिवाय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचं वितरण केलं जातं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 18व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा कालचा 2रा दिवस भरगच्च कार्यक्रम आणि उपक्रमांसह पार पडला. आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत.
माहितीपट क्षेत्रातल्या नवोदितांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशानं यावर्षी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या माहितीपट बझारचं उद्घाटन डेली क्राईम या गाजलेल्या वेबसिरीजच्या निर्मात्या अपूर्वा बक्षी यांच्या हस्ते, महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या उपस्थितीत काल झालं. विविध देशांचे, भाषांचे आणि विषयांवरचे माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट दाखवण्यात आले. माय मर्क्युरी या माहितीपटाचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन काल मिसमध्ये झालं. गॅनेट नावाचे समुद्र पक्षी, पेंग्विन आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या इतर पक्ष्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी आरामदायी आयुष्य सोडून एका अतिदुर्गम बेटावर जाऊन एकट्या राहिलेल्या ईव या इसमाची ही कहाणी आहे. चित्रपटांशिवाय माहितीपटांचं अर्थकारण, आशय निर्मिती, अॅनिमेशन अशा विविध विषयांवरची माहिती आणि मार्गदर्शनपर चर्चासत्रही काल मिसमध्ये झाली. पोचर या वेबसिरीजचे दिग्दर्शक रिची मेहता यांनी पोचरच्या अनुषंगाने गुन्हेगारी थरारपटाचे निर्मितीबंध या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधला. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ महेंद्र रॉय यांना भारतातील अग्रणी 10 शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळालं आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठानं केलेल्या एका सर्वेक्षणानुसार डॉ रॉय यांना जगातील सर्वोच्च 2% शास्त्रज्ञांच्या यादीतही स्थान मिळालं आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीला चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि या पिकांच्या मूल्य साखळीस चालना देण्याकरता राज्य शासनाच्या वतीनं 3 वर्षांसाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या राज्य पुरस्कृत विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली इथं गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकसह एका मोटारीवर आंबोली पोलिसांनी काल धडक कारवाई केली. ट्रकमध्ये चोरटी वाहतूक करून नेले जाणारे 9 बैल आढळून आले. यातला 1 बैल जखमी अवस्थेत होता. पोलिसांनी वाहनं आणि बैल जप्त केले असून कर्नाटकातील 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या मॅनग्रूव्ह सोल्जर या संस्थेच्या वतीनं काल नेरूळ इथल्या सारसोळी जेट्टी परिसरात प्लास्टिक आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेला कचरा गोळा करून खाडी किनारा स्वच्छ करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि परिमंडळ 1 उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या नियंत्रणाखाली लोकसहभागातून ही 220 स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जागतिक पर्यावरण दिन आणि फादर्स डेच्या निमित्तानं निसर्गाविषयी आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी नवी मुंबईत बेलापूर इथल्या पारसी खिल परिसरात बेलापूर विभाग कार्यालय आणि नेरूळच्या एसके कॉलेजच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण उपक्रम राबवला. माझी वसुंधरा अभियानाची सामूहिक शपथही यावेळी उपस्थितांनी घेतली. पारसी खिल परिसरात पडलेला प्लास्टिक, कागद आदी कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. नदी प्रवाही राहणं तसंच नदीकडे जिवंत परिसंस्था आणि स्रोत म्हणून पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीचा 60% भाग प्रदूषित होत आहे. तो टाळण्यासाठी नदीचा नैसर्गिक घाट जपणं, नदीची वहनक्षमता वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन जीवित नदीच्या संस्थापक शैलजा देशपांडे यांनी काल पुण्यात केलं. राज्यपाल रमेश बैस यांनी आजच्या बकरी ईद निमित्त मुस्लिम बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद उल अझा हा सण त्याग, करुणा तसंच गोरगरीब आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो. या उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करून एक उत्तम समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया असं राज्यपाल बैस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नाहीसा झालेला मोसमी पाऊस येत्या 3 ते 4 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून प्रामुख्यानं घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या 8 दिवसात चांगल्या पद्धतीनं बरसलेला मोसमी पाऊस गेल्या आठवडाभरापासून नाहीसा झाला आहे. त्यामुळे शेतीची कामं देखील खोळंबलेली आहेत. राज्यातील अनेक मोठ्या धरणांनी तळ गाठला असून कोयना धरणातील वीज निर्मिती देखील बंद पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी राज्यात अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ लागली असून 22 तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागरिकांना जलद न्याय देण्यासाठी देशात 1 जुलैपासून 3 नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार. पुणे अपघात प्रकरणी बालन्याय मंडळाच्या निर्णयात चुका असल्याचा चौकशी समितीचा अहवाल. राज्यात उद्यापासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत. मिफ चित्रपट महोत्सवात माहितीपट बजारसह भरगच्च कार्यक्रम आणि 22 जून नंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.